93.5 Red FM पे।
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। हाय, कोण बोलताय?
चिमटी।
चिमटी साहेब, काय करता तुम्ही?
मी जॉब करतो रे।
मित्रा, रघुराम राजन साहेबांचं, आरबीआयच्या गव्हर्नर साहेबांचं म्हणणं की 60,000 करोड रुपये कॅश अशी मार्केटमध्ये फिरत असते इलेक्शन झाले की, आणि हे नॉर्मल नाहीये। अर्थातच पॉलिटिकल पार्टीज खर्च करतात, पैसे वाटतात वगैरे। म्हटलं आपल्याकडे पुण्यात असं होतं का? तुला असं कधी झालंय? पैसे मिळाले इलेक्शनच्या वेळी?
बिलकुल मिळाले। अरे हा जो पैशाचा नंगाराच आहे तो कॉर्पोरेट इलेक्शन पासून चालू होतो, नंतर विधानसभेच्या इलेक्शन मध्ये, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये, वी आर ऑफर्ड मनी फ्रॉम एव्हरीवन, ऑल द पार्टीज, आणि नॉट ओनली मनी, पूर्ण सोसायटीचं वर्षभराचं इलेक्ट्रिसिटी बिल भरून टाकतो।
बाप रे, काय गंमतच आहे।
अरे नंगाना चालू असतो रे।
अरे पण काय तुला सांगू का, बऱ्याचशा सोसायट्या असं म्हणतात की बरं आमच्या सोसायटीमध्ये बेंच नाहीये बाहेर गार्डनमध्ये, ती बनवून द्या, पैसे विसे नाही येत आम्ही, पण हे सगळं असं करप्शन।
अरे पण ह्या लोकांनी पहिला पायंडा घालून दिला आहे ना असा, त्यामुळे लोक असं बोलतात। आपले सामान्य माणसांना असं कुठे करायला कोणी सांगितलं की तुम्ही आम्हाला हे करून द्या तर आम्ही तुम्हाला वोट देतो वगैरे, आणि ऑल सेड अँड डन सगळं पैसे घेतात आणि वोट देतच नाही। असं पण लोक पैसे सगळ्यांकडनं घेणार, पार्ट्या सगळ्यांकडनं घेणार, पण मत कोणा दुसऱ्याला देणार।
अरे दे,
माझा ड्रायव्हर होता तो म्हणजे पैसे सगळ्यांकडनं घ्या, तो मला सांगायचं आज आमच्याकडे असे असे लोक येणार आहेत, आणि प्रत्येक वोटाला पैसे देतात हे लोक।
प्रत्येक वोटसाठी काय साधारण किंमत काय म्हणजे ड्रायव्हरची काय किंमत करतात ते, आणि तुझी काय करतात?
आमच्या सोसायटीला सगळं हे पूर्ण भरून टाकतो, वर्षभराचं फ्री तुम्हाला किंवा विजेचं बिल फ्री सगळ्यांना, आणि ड्रायव्हर लोक आणि ते त्यांना 5,000 ते 10,000 दरम्यान देतात।
अवघड आहे।
अरे अवघड काय, अरे खूपच अवघड आहे, आणि ह्याला कोणती पार्टी एक्सेप्शन नाहीये मित्र, सगळ्या पार्ट्या सेम
आणि पैसे घेणारे सगळे नागरिकही सेम की काय।
संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाते रहो।
कमी जमीन जास्त मी सुपर हिट गाणं 924 ऑन द क्लॉक। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो।